चीनी मंडी .com पॉडकास्ट।
विनस साखर कारखान्याचा गाळप हंगाम सुरू। क्षेत्रातील विनस साखर कारखान्यामध्ये यावर्षी गाळप हंगामाचा शुभारंभ झाला आहे। ऊस शेतकऱ्यांना अधिकाधिक साफ आणि स्वच्छ ऊस आणण्याबाबत विनंती करण्यात आली आहे। दरम्यान कारखान्याचे अधिकारी उपस्थित होते। क्षेत्रामध्ये ऊसाचे पीक मोठ्या क्षेत्रफळामध्ये होते। भागातील बहुसंख्य ऊस शेतकरी विनस साखर कारखान्यातच ऊस घालतात। नोव्हेंबर महिन्यात कारखान्यामध्ये ऊसाचा पुरवठा सुरू होतो। यापूर्वी प्रत्येक वर्षी गाळप हंगामाची सुरुवात कारखान्याकडून हवन पूजन करून करण्यात येते। विनस साखर कारखान्यामध्ये वर्ष 2020-21 गाळप हंगामाचा शुभारंभ सोमवारी करण्यात आला। शुभारंभ विधी विधान हवन पूजनानंतर करण्यात आला। मेरठ मधून आलेल्या विद्वान आचार्यांनी हवन पूजन वेदो मंत्रोच्चार पद्धतीने केले। हवन मध्ये कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक अतुल कुमार तथा अध्यक्ष अनुपम सिंग यांनी आहुती देऊन कारखान्याच्या यशस्वी संचालनासाठी देवाकडे प्रार्थना केली। कार्यक्रमामध्ये शासनाच्या कोरोना गाईडलाईनचे पूर्ण पालन करण्यात आले। दरम्यान कारखान्यावर सर्वप्रथम ऊस घालणारे शेतकरी मोहम्मद आरिफ खान गाव भवानीपूर, राजीव कुमार गाव रसूलपूर केली तथा करण सिंग गाव कासमपूर जगरूप यांना मिठाई देऊन सन्मानित करण्यात आले। कारखान्याचे अध्यक्ष अनुपम सिंग यांनी आभार व्यक्त करताना शेतकऱ्यांनी स्वच्छ आणि साफ ऊस कारखान्यात घालावा अशी विनंती केली। कार्यक्रमात कारखान्याचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते।